And what would I? Jai Bhim. So, yesterday we were looking at the place of the ordination ceremony in the schema of Bhante's system of spiritual Dhamma life.
तर आध्यात्मिक धम्मजीवन जे आहे त्या धम्मजीवनाच्या योजनेमध्ये दीक्षेचं स्थान कुठे आहे ही गोष्ट काल आपण पाहण्याचा प्रयत्न करत होतो.
The ceremony ritually enacts your commitment to the dhammic death and dhammic rebirth.
आणि तुमचं जे आध्यात्मिक धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्म जो आहे त्याच्या संदर्भातली तुमची जी बांधिलकी आहे प्रतिज्ञाबद्धता आहे ती ह्या समारंभाच्या माध्यमातून अभिव्यक्त होते. त्या समारंभात एक समारंभपूर्वक ती येते त्या दीक्षाविधीमध्ये.
And the important thing to get out of this particular study is that it's dhammic death and dhammic rebirth that you take on when you're ordained.
आणि ह्या विशेष अभ्यासातून हीच गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा तुम्ही दीक्षित होता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्म ग्रहण करत असता.
And this of course is very relevant to us as preceptors.
आणि निश्चितच ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा तेवढीच उपयुक्त आहे एक उपाध्याय म्हणून.
A major responsibility is making sure that those who are ordained by us are able to commit themselves to dhammic death and dhammic rebirth.
आणि आपली मुख्य गोष्ट ह्यासाठीच आहे की ज्यांना आपण दीक्षित करणार आहोत त्यांची प्रतिज्ञाबद्धता जी आहे ती धार्मिक मृत्यूसाठी आणि धार्मिक पुनर्जन्मासाठी असेल.
But before we can look at the ceremony itself, we need to look at the horizontal dimension. Before we look at the ceremony itself, we need to look at the horizontal dimension.
तर प्रत्यक्ष जो समारंभ आहे दीक्षाविधी आहे त्याला पाहण्या अगोदर ह्या बाबीचं जे समतल अंग आहे त्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करूया.
So we saw that Bhante's system of meditation or system of Dhamma life is presented in terms of a vertical set of stages.
आपण पाहिलेलं आहे की भंतेचं जे आध्यात्मिक जीवनाची पद्धती जी आहे तिला आपण ऊर्ध्वरेषी स्वरूपात पाहिलेलं आहे.
But we can also see that system in terms of a horizontal set of aspects.
परंतु ह्या शिकवणीला आपण एक समतल अंगाच्या स्वरूपात सुद्धा पाहू शकतो.
And when we look at it like that also applies to ordination.
आणि जेव्हा याला पाहतो आपण तेव्हा ही गोष्ट सुद्धा दीक्षेला लागू होते.
It's not just that each of these stages needs to be developed sequentially, they need to be developed simultaneously.
तर हे असं नाही की ह्या जे चरण आहेत ते एकानंतर एक विकसित झाले पाहिजेत तर ते एकाच वेळेस विकसित होऊ शकतात.
And we really need to see that anybody coming in contact with our movement is immediately presented with these five aspects.
आणि म्हणूनच जो कोणी पहिल्यांदा आला आपल्या संघाच्या संपर्कात येईल त्याला लागलीच तो आल्या हे ह्या पाचही गोष्टी जणू काही त्याला अनुभवत आल्या पाहिजे त्याला मिळाल्या पाहिजे.
And they can begin to see the full range of Dhamma life.
आणि त्या लोकांना एक प्रकारे धर्मजीवनाची जी पूर्ण व्याप्ती आहे ती अनुभवता आली पाहिजे पाहता आली पाहिजे.
And actually if they're not practiced from the beginning, they can't be practiced later on.
आणि जर ते सुरुवातीपासून याचं आचरण करत नसतील तर नंतर त्यांच्याकडून आचरण करणं कठीण होईल.
And later on, it's not that you leave integration behind, for instance.
आणि याचा अर्थ असा नाही की जसं तुम्ही पुढे जाता तसं तुम्ही मग एकरूपता मागे सोडता असा अर्थ नाही.
It's not that when you die dhammically that you no longer have to be integrated.
याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या मृत्यू पावला तर तुम्हाला मग एकरूप राहण्याची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ नाही.
You don't have to be, you still have to be emotionally positive.
तुम्हाला विधायक भावनेत राहणं आवश्यक आहे.
So yes, we need to examine these at every stage and every level.
आणि ही गोष्ट जी आहे ती प्रत्येक स्तरावर प्रत्येक चरणावर ह्या गोष्टीची आपल्याला कल्पना करता आली पाहिजे.
I imagine that most of you are reasonably familiar with these five aspects as aspects.
आणि ह्या पाचही अंगांच्या बाबतीत ते अंग म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते माहीत असतील अशी मी कल्पना करतो.
Certainly in the men's process they now look at these in the course of the process.
आणि त्या पुरुषांच्या दीक्षा प्रक्रियेमध्ये ते एक प्रक्रियेचा भाग म्हणून ह्या अंगांना पाहण्याचा प्रयत्न करतात.
यशोसागर himself has given a set of talks on these aspects.
आणि यशोसागरांनी स्वतः या अंगांवर काही प्रवचन दिलेली आहे.
But what I want to do today is yes, refresh your memories about what these aspects mean.
आणि हे अंग काय आहेत याच्याबद्दलचे जे स्मरण तुमचं जे स्मरण आहे त्याला मी पुन्हा ताजतवानं करू इच्छितो.
And then look at how they practiced at ordination.
आणि त्याचबरोबर ह्या ज्या आचरणविधी आहेत त्या दीक्षेच्या वेळेस कशा असतील हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न.
Because of course integration looks different to an order member than to a beginner.
कारण जो नवीन येणारा मनुष्य आहे त्याच्या दृष्टीने आणि धर्मचारीच्या दृष्टीने एकरूपता जी आहे ती वेगळी असणार आहे.
So that's what we're mainly concentrating on today.
तर ह्याच गोष्टीवर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत.
But while we're just thinking about this, again we need to recognize the need to look at what happens in our centers in the light of these five aspects.
आणि जेव्हा ह्या गोष्टींना आज आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेस हे पाहताना आपल्याला याचा विचार करावा लागेल की यांना धरून आपल्या केंद्रावर काय घडतं ही बाब आपल्या विचारात पाहिजे.
I'm particularly concerned because my impression is that often people don't really come across the Dhamma in the sense of the lakshanas and so on.
तर जेव्हा मी पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा लोक आपल्या केंद्रामध्ये येतात तेव्हा लक्षणासारख्या जे काही शिकवणी आहेत त्या त्यांना मिळत नाही.
They don't really come across the aspect of dhammic death.
आणि धार्मिक मृत्यूचं जे अंग आहे ते निश्चितच त्यांना तिथे मिळत नाही.
And if they don't come across dhammic death, then dhammic rebirth is simply the worship of a god.
आणि जर अशा प्रकारे धार्मिक मृत्यूचं अंग त्यांना मिळत नसेल तर धार्मिक पुनर्जन्माचा मग त्यांच्यासाठी अर्थ केवळ देवासारखा होतो.
So yes, it's important for us to encourage the centers we're involved with to look at all these five.
आणि म्हणून आपण याला सातत्याने प्रोत्साहित केलं पाहिजे की जे केंद्र याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना की त्यांनी ह्या पाच अंगांकडे पाहावं.
And I think there needs to be a discussion in our movement here about how these are represented at every level.
आणि निश्चितच आपल्या चळवळीमध्ये इथे या प्रकारच्या विचार विनिमयाची गरज आहे की प्रत्येक स्तरावर यांना कसं आपण सादर करू शकतो.
So let's now look at them each in turn and see first of all what they mean in general and then what they mean at the stage of ordination.
आणि आता आपण प्रत्येक एकेकाला बघूया आणि ह्यांचा एक सर्वसाधारण अर्थाने काय अर्थ होतो आणि दीक्षेच्या संदर्भात त्याचा काय अर्थ होतो हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया.
So to begin with, integration is, as I've said, mainly a question of realizing your ethical responsibility.
जसं मी म्हणालो की इथे एकरूपतेचा अर्थ होतो मुख्यत्वे की तुम्ही एक प्रकारे जबाबदार आहात ती गोष्ट स्वीकारणं.
It's mainly a matter of mindfulness and recollection.
इथे स्मृतीचा किंवा स्मरण ठेवण्याशी संबंधित ती बाब आहे.
This is what Bhante describes in his presentation of Samyak Smriti.
आणि सम्यक स्मृतीमध्ये जे भंतेने सांगितलेलं आहे त्याच्याशी संबंधित ही बाब आहे.
Remember he says mindfulness of self, which means body, feelings, thoughts.
ज्याच्यामध्ये भंते म्हणतात की स्वतःची जागृती ज्याच्यामध्ये आपल्या कायाची बॉडी
फिलिंग्स अँड थॉट्स
आपल्या विचारांची आणि आपल्या भावनांची जागृती.
Mindfulness of others.
इतरांची जागृती.
Mindfulness of the natural world around us.
आणि आपल्या भोवतीचं जे जग आहे नैसर्गिक जग आहे त्याची जागृती.
And mindfulness of reality itself.
आणि सत्यतेची जागृती.
But mainly to begin with, integration is a psychological and ethical matter.
खरं तर सुरुवातीला असं म्हणू शकतो आपण की एकरूपता म्हणजे हे एक प्रकारे मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल अँड
ethical
ani naitik tik bab hai.
So psychological means to begin with just recognizing who you are, what's going on in your mind, what's yours, what's not yours.
Ani ithe manashastracha artha ha ahe ki tumcha manamade kay challela ahe, tumcha man kasa ahe, kay tumhi ahe, kay tumcha ahe ani kay tumcha nahi.
And often when people come to us they're still quite psychologically confused.
बऱ्याचदा लोक जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा एक प्रकारे मानसिक दृष्टिकोनातून फार संभ्रमित असतात.
They don't really know what they're feeling and where that feeling comes from.
कारण त्यांच्या भावना काय आहेत त्याच्याबद्दल माहीत नसतं त्या भावना कुठून आलेल्या आहेत याच्याबद्दल माहीत नसतं.
And of course they're often therefore not able to take full ethical responsibility because they're blaming others.
आणि म्हणूनच ते त्यांची स्वतःची जी नैतिक जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे घेऊ शकत नाहीत आणि म्हणूनच ते इतरांना दोष देतात.
But yes, integration to begin with means taking full responsibility for yourself and the effect you have on the world around you.
आणि म्हणून अगदी एकरूपतेचा अगदी सुरुवातीचा अर्थ हाच आहे की त्याची पूर्णपणे स्वतःची जबाबदारी घेणं आणि त्यात तुम्ही जगावर त्याचा काय परिणाम करता त्याची पूर्णपणे जबाबदारी घेणं.
So it's mainly to do with the karmic kind of conditionality.
तर ही इथे एक प्रकारे जे कर्माच्या संदर्भात जी संस्कारितता आहे त्याच्याशी याचा संबंध आहे.
When people first come, that's the main thing you're concentrating on, is helping them to take proper karmic responsibility.
आणि म्हणून लोक जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना आपण अगदी योग्य पद्धतीनं कर्माची जबाबदारी घेण्यासाठी मदत करतो.
And that's what you should see when people first come along, that they're becoming more and more responsible for themselves.
आणि हीच गोष्ट जेव्हा लोक आपल्याकडे सुरुवातीला यायला सुरुवात करतात तेव्हा आपण पाहू शकतो की लोक अधिकाधिक त्यांची अधिकाधिक जबाबदार बनू लागलेले आहेत.
As you go for refuge more deeply, and especially as you come to be going for refuge effectively, the character of integration changes.
परंतु जसं तुम्ही शरणगमनामध्ये अधिक सखोल जाता आणि परिणामकारक शरणगमनापर्यंत येता तेव्हा एकरूपतेच एक लक्षण जे आहे ते बदलतं.
More and more your awareness should include an awareness of the lakshanas.
आणि इथे मग तुमची जी जागृती आहे त्या जागृतीमध्ये अधिकाधिक लक्षणांबद्दलची जागृती त्याच्यामध्ये सहभागी होते.
I don't mean awareness of the lakshanas in the sense of you keep on remembering, oh, impermanence, oh, insubstantiality.
आता इथे लक्षणांची जागृती म्हणजे केवळ त्यांच्याबद्दल तुम्ही केवळ जागृत आहात असं त्याचा अर्थ नाही की आता ह्या हे अनित्य आहे हे अनात्मा आहे अशा स्वरूपात नाही.
But you have a constant background recognition of these facts of existence.
तर त्याच्याऐवजी सातत्याने तुमच्या पार्श्वभूमीमध्ये ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव असते ह्या सत्याची तुम्हाला जाणीव असते.
So of course in situations of crisis you especially need to be aware of that.
आणि म्हणूनच विशेषतः जेव्हा अडचणीची परिस्थिती असते तेव्हा ह्या गोष्टींविषयी तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.
For instance, when somebody close to you dies, well, you're aware of impermanence.
जसं एखादा जवळचा व्यक्ती तुमचा मृत्यूशयावर असेल मृत्यूच्या दिशेने असेल तेव्हा तुम्हाला हे लक्षात अनित्य लक्षात घेण्याची गरज आहे.
You're aware of the fact that clinging leads to suffering.
ह्या सत्यतेबद्दल सुद्धा जागृत राहण्याची आवश्यकता आहे की जर आसक्तीने आपण राहिलो तर ती गोष्ट आपल्याला दुःखाकडे नेते.
दिस इज जस्ट लाईफ.
असंच जीवन आहे याची याला लक्षात घेणं.
बट ऑल द टाइम देयर शुड बी अ ग्रोइंग सेन्स ऑफ द फ्लो ऑफ कंडिशनॅलिटी.
आणि प्रत्येक वेळीच एक प्रकारे ज्या प्रकारे संस्कारिता विकसित होते त्यांचा प्रवाह आपल्या लक्षात असला पाहिजे.
सो दॅट ऑल द टाइम युअर recognizing the signs of conditioned existence.
आणि प्रत्येक वेळी संस्कारित अस्तित्वाचं जे काही लक्षण आहे चिन्ह आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे.
लक्षण just means sign.
लक्षणांचा अर्थ होतो चिन्ह.
इट जस्ट मीन्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थिंग्स.
याचा अर्थ होतो की गोष्टींची जी काही लक्षणं आहेत ते.
Sometimes we say लक्षण and it seems like something special and different.
जेव्हा आपण लक्षण म्हणतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळं आपण काहीतरी आहे वेगळं काहीतरी आहे असं आपल्याला वाटतं.
बट इट जस्ट मीन्स नोटिसिंग रियालिटी.
परंतु याचा केवळ एवढाच अर्थ होतो की जी काही सत्यता आहे त्याला पाहणं त्याला समजणं.
नोटिसिंग द ट्रूथ ऑफ थिंग्स.
गोष्टीची जी काही सत्यता आहे त्याला पाहणं.
सो दॅट्स द फोर्थ काइंड ऑफ अवेअरनेस दॅट बांटे स्पीक्स ऑफ.
आणि हीच दोन काही चौथ्या प्रकारची स्मृती आहे किंवा जागृती आहे ज्याच्याबद्दल भंते बोलतात.
And really when people are coming up towards ordination you should be noticing this more and more in them.
आणि म्हणूनच जेव्हा लोक दीक्षेपर्यंत येतात तेव्हा त्यांच्यामध्ये अधिकाधिक ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे निदर्शनास आली पाहिजे.
Of course you can only notice it if you're aware of it yourself.
आणि ही गोष्ट तेव्हाच तुमच्या निदर्शनात येईल जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल त्यांच्या बाबतीत जागृत असाल.
Especially of course it's important to recognize that there's no permanent self.
आणि विशेषतः पहिली गोष्ट अधिक समजणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे की कुठल्याही प्रकारचा पक्का असा स्व नाही.
It's as if you notice that whatever arises it's not me, not mine, not myself.
तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जे काही निर्माण होतं ते मी नाही माझा नाही माझा स्व नाही.
Well done. Everybody usually gets that wrong. But you notice this all the time. I'm attached to something that's not there.
तर प्रत्येक वेळी तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी अशा प्रकारच्या गोष्टीला आसक्त आहे जी तिथे नाहीच आहे.
But as a living awareness, not an alienated awareness.
तर ही एक प्रकारे अगदी जिवंत स्वरूपाची जागृती आहे जी असं म्हणूया की वेगळी नाहीये त्याच्यापासून.
Sometimes particularly you get this in the West, people take on for instance the idea of not self.
कधी कधी ही गोष्ट पश्चिमेमध्ये तुमच्या लक्षात येते की लोक कधी कधी ह्या कल्पनेला घेतात की मी नाही
आणि
मग ते लोक चालताना जो काही भूत चालतंय असं चालतं.
And you know, if you say to them, oh, did you have some breakfast this morning? They haven't got a proper answer.
They say that something of self like me had a breakfast.
Yeah, something like
that. जेव्हा तुम्ही त्याला विचारता की तुम्ही नाश्ता केला का सकाळचा, तर त्यांच्याकडे त्याचं काही उत्तर नसतं.
This Rupa had Rupa.
ते असं म्हणतात की ह्या रूपाने काहीतरी रूप खाल्लं.
I remember when I was Bantu's secretary, there was somebody who used to write to him like that.
आणि
जेव्हा
मी भंतेंचा सेक्रेटरी होतो तेव्हा कोणीतरी भंतेंना या पद्धतीने लिहायचं.
It wasn't anybody here, so don't worry.
तुमच्यापैकी कोणी ते नाहीये.
But he used to write, dear Bante, this Rupa is greeting you.
आणि मग कोणीतरी असं भंतेंना लिहायचं की भंतेजी हे रूप तुम्हाला भेटत आहे.
That's not self in the brain.
खर तर याचा अर्थ असा होतो की हा इथे फक्त आपल्या बुद्धिमत्तेमध्ये किंवा डोक्यामध्ये स्व नसणार.
इट्स व्हॉट बंटे कॉल्स एलियनेटेड अवेअरनेस.
आणि यालाच बनते अशा प्रकारची विखुरलेली किंवा वेगळी जागृती म्हणतात.
And unfortunately you can see some evidence of this happening in Shabda.
आणि ह्या गोष्टी ज्या घडताना दिसतात ते तुम्हाला शब्दामध्ये त्याचे काही पुरावे दिसतात.
People take on this idea of not self in an intellectual way and then apply it to their experience, but in an alienated way.
The lokanna asha prakarcha swar nasnyachi ji bab ahe ti tya buddhine ghetat ani tyala aplya jivanacha anubhavamadhe lavnyacha prayatna kartat parantu swatala asa vegal theun ate tyala lavnyacha prayatna.
That's much less common amongst the people we're in contact with in India.
Nishchitach je lok bharatamadhe aplya samparkat ahet tya lokancha baptit hi goshta tashi lagu hot nahi.
But it's not unknown, especially amongst so-called intellectuals.
परंतु ही गोष्ट जे बुद्धिमान आहेत, स्वतःला बुद्धिमान लोक म्हणणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये अगदी सर्वसामान्य असलेली पाहायला मिळते.
You know, various officers and lecturers and things like that. Not much of the Nagarjuna.
मैत्रेय नागार्जुन सारख्या माणसांना सोडून बाकीचे जे ऑफिसर आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
You could never accuse Maitreya of alienation.
तर
So yes, the integration at this level, at the point when people are being ordained, involves a continuing awareness of the nature of things.
आणि म्हणून जे लोक दीक्षेच्या अर्थाने सहभागी असतात त्यांच्याकडून सातत्याची गोष्टींच्या स्वभावाबद्दलची जी काही सत्यता आहे त्यांना जाणून घेण्याची अपेक्षा केली जाते.
We should be expecting that from people who are being ordained, that there's an actual recognition in their living experience of the nature of things.
आणि एक प्रकारे त्यांचा जिवंत अनुभव जो आहे, गोष्टी जशा आहेत त्याचा ते अनुभव करतात, त्यांच्या ती लक्षात येते. ही बाब खरोखरच त्यांच्याकडून आपण अपेक्षित ठेवतो ते दीक्षेला जवळ येत असताना.
Now if people haven't been developing integration at the earlier stage, they won't be able to develop it at this stage.
आणि ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या लोकांनी जर ही बाब अगोदरच्या अवस्थेमध्ये विकसित केलेली नसेल तर ह्या अवस्थेमध्ये तिथे विकसित होण्याची अपेक्षा करू शकत
नाही.
किंवा मग असं म्हणू शकतो की गोष्टींची जी सत्यता आहे त्याचं त्याला लक्षात घेण्याची जी बाब असेल त्यांची, मग ती अशा प्रकारची स्वतःला वेगळं ठेवून पाहण्याची असणार आहे.
So it's very important that people are introduced to integration and the tools of integration very early on.
आणि म्हणूनच लोकांना अशा प्रकारच्या एकरूपतेचे काही साधन आहे किंवा एकरूपतेशी संबंधित जी काही बाब आहे त्याची ओळख अगोदरच झाली पाहिजे.
And of course everybody has a different starting point for integrating themselves.
आणि निश्चितच प्रत्येकासाठी स्वतःला अशा प्रकारे एकरूप करण्याचे प्रत्येकाचे आरंभ बिंदू वेगवेगळे असतील.
So our approach to teaching integration needs to be subtle and appropriate to different people.
आणि म्हणूनच एकरूपता शिकवण्याची आपली जी बाब आहे ती फार सूक्ष्म असली पाहिजे आणि प्रत्येकाला योग्य जशी आवश्यक आहे तशा स्वरूपाची ती असली पाहिजे.
वन साइज डजंट फिट एव्हरीबॉडी.
एकच साईज जी आहे ती प्रत्येकाला बसणार नाही, येणार नाही.
सो वी नीड टू अडॅप्ट our approach so that it's broad enough to take in a wide range of people.
आणि म्हणून अशा प्रकारे आपला जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला विस्तृत केला पाहिजे जेणेकरून अनेक लोकांपर्यंत तो पोहोचू शकेल.
Of course, in the early stages, a key factor in people integrating themselves is their situation.
Early?
A key factor in their early integration of themselves.
Their situation.
Yes.
आणि म्हणून त्यांच्या एकरूपतेत एकरूपतेच्या सुरुवातीलाच कोणती गोष्ट महत्वाची असेल तर ती म्हणजे ते ज्या परिस्थितीत आहेत ती परिस्थिती.
The kind of things that people are doing in their work, their associations, their friendships, all of that affects their ability to integrate themselves.
आणि ते ज्या प्रकारच्या कामामध्ये आहेत, ज्या लोकांशी ते मित्रता करतात, ज्या लोकांच्या सोबत ते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या एकरूपतेवर परिणाम करतात.
So I hope you've got some clear idea of what I'm talking about in terms of ordination.
आणि इथे दीक्षेला धरून जे काही मी बोलत आहे त्याची काही कल्पना तुम्हाला येत असेल अशी मी आशा करतो.
And it would be good to think about that in terms of your own experience.
आणि मग ह्या गोष्टीला तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या अर्थाने पण पाहणं अतिशय महत्वाची बाब.
To what extent are you integrated in the more basic sense?
अगदी मूलभूत अर्थाने तुम्ही स्वतः किती एकरूप झालेला आहात हे पाहणं.
And to what extent are you integrated at this deeper level of awareness of the lakshanas?
आणि लक्षणाची जागृतीच्या अर्थाने मग अधिक सखोल अर्थाने तुम्ही किती एकरूप झालेला आहात याचा विचार करणं सुद्धा आवश्यक आहे.
I think it's particularly important to be aware of the lakshanas in your living experience.
तुमच्या जो काही दररोजचा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये लक्षणांच्या बद्दल जागृत राहणं अतिशय महत्वाची बाब आहे.
This is again part of what I was getting at in talking about reaction practice.
आणि त्याच्यासाठीच मी जी गोष्ट बोलत आहे ज्याला मी प्रतिक्रियांची साधना म्हटलेला आहे त्याच्याबद्दल त्यासाठीच बोलत आहे.
Otherwise people are contemplating, you know, impermanence or non-selfhood in their meditation practice, but they never apply it to the very moment in front of them.
परंतु नाहीतर मग असं होऊन जाईल की लोक ध्यानामध्ये तर अनित्यतेचं आणि अनात्माचं चिंतन करत आहेत परंतु त्यांच्या समोर निर्माण झालेल्या त्या क्षणाला ती गोष्ट ते लावून पाहणार नाहीत.
Then let's move on to the second of the aspects, which is positive emotion.
आणि आता आपण सकारात्मक भावनेकडे वळूया.
So there you're of course at the basic level learning to make your mind more skillful.
अर्थात त्याच्यामध्ये मूलभूत जी बाब आहे ती हीच आहे की तुमच्या मनाला अधिकाधिक कुशल बनवण्यासाठी शिकणं.
यू आर ट्राइंग टू लर्न हाउ टू हॅव अ कंटिन्युअस फ्लो ऑफ स्किलफुल मेंटल स्टेट्स.
तुम्ही एक प्रकारे सातत्याने तुमच्या मानसिक अवस्थांचा कुशल प्रवाह कसा निर्माण होईल हे शिकता.
And of course that means learning about the precepts and how to work with them.
याचा अर्थ असा आहे की शिलांबद्दल शिकणं आणि how to
work with them
ani shila sobat kasa kaam karaycha te
learning about confession
paap desne baddal shikna,
you know, learning to admit your own failings
apan ja chuka karto kiwa kami padto tyala swikarna,
how to see how the precepts work in your daily life
tumcha nityaja jeevanamade shil kase kaam kartat te shikna.
Then of course learning to work with your mind to make it more skillful in terms of maitri and so on.
आणि त्यानंतर मग स्वतःच्या मनावर काम करणं जेणेकरून ते अधिकाधिक कुशल बनेल मैत्री सारखं विकसित होईल.
Developing the other brahmaviharas, shraddha.
इतर ब्रह्मविहारांचा विकास करणं श्रद्धेचा विकास करणं.
That's what positive emotion means at the very basic level.
अगदी मूलभूत अर्थाने सकारात्मक अवस्थेचा किंवा भावनाचा हा अर्थ होतो.
I think it's important people understand the theory of karma.
You think?
It's important people understand the theory of karma.
He goes to atishay mahatvache ahe ki karmachi ji kai siddhant ahe to lokanna mahit asna.
So they understand why they're doing it and how it works.
Jene karun tyanna he mahit asel ki te he ka karat ahet ani te kasa kaam kartat.
Then of course it's important they're developing kalyana mitrata.
निश्चितच ही गोष्ट पण महत्वाची आहे की ते कल्याण मित्रता विकसित करतील.
They're finding a positive community.
त्यांना एक सकारात्मक समाज मिळेल किंवा संघ मिळेल.
Because in that context they can develop skillful mental states and share them with others.
कारण ह्या संदर्भात मग ते स्वतःची कुशल मानसिक अवस्था विकसित करू शकतात आणि इतरांसोबत ती शेअर करू शकतात वाटून घेऊ शकतात.
That's why it's so disappointing when there's quarreling and fighting within the order.
आणि म्हणूनच ही गोष्ट खूप निराश करणारी आहे की जेव्हा आपण अधिकाधिक भांडणं आणि विसंवाद संघामध्ये पाहतो.
Because the very thing that we're trying to share with people we're not exemplifying.
कारण अशी गोष्ट की जी लोकांना आपण देऊ इच्छितो त्याचंच आपण तीच एक प्रकारे आपण तिचं उदाहरण आपण बनत नाही.
We're talking about all the importance of kalyana mitra, the importance of sangha, but we're giving a very poor example of it.
आपण कल्याण मित्रतेबद्दल खूप बोलतो, संघाबद्दल पण खूप बोलतो, परंतु आपण स्वतः त्याचं फारच कमकुवत असं उदाहरण बनतो.
Of course we can't always be skillful.
अर्थात निश्चितच प्रत्येक वेळीच आपण कुशल असू असं नाही.
But we can always confess.
परंतु आपण नेहमीच पापदेसना करू शकतो.
Never pretend that we're better than we are.
आणि कधी हे ढोंग करू शकत नाही की जेवढे आपण चांगले आहोत त्याच्यापेक्षा जास्त चांगले आहोत.
And oddly, that's very inspiring for people.
परंतु हे विचित्र असं आहे की असं अशा प्रकारे दर्शन सुद्धा लोकांसाठी फार प्रेरणादायी असतं.
Don't be unskillful and confess just to inspire people. But
तर केवळ लोकांना प्रेरित करण्यासाठी मात्र पापदेसना करू नका.
Yes, so when you go for refuge effectively, the character of the development of positive emotion changes.
परंतु जेव्हा तुम्ही परिणामकारक शरणागमन करता तेव्हा हा सकारात्मक भावनेचं जे काही लक्षण आहे तिथे बदलतं.
Increasingly, you're trying to not merely experience maitree from me to you.
काय होतं की तुम्ही केवळ मैत्री स्वतःपासून दुसऱ्यांपर्यंतच अनुभव करता असं नाही.
You're trying to experience maitree as something transcending yourself.
तर तुम्ही मैत्रीचा एक प्रकारे तुम्हाला स्वतःला ती बदलत आहे लोकोत्तर बनवत आहे अशा स्वरूपाचा अनुभव करता.
I remember talking last time about the experience of the fifth stage of the maitri practice.
मी स्वतः मैत्री भावनेचं जे पाचवं चरण आहे त्याच्या अनुभवाबद्दल बोलतो.
You can get in that practice the sense that maitri isn't something that you are developing, but maitri is something flowing through you.
तर एक प्रकारे तुम्ही त्या पायरीमध्ये असा अनुभव घेता की ती अशी गोष्ट मैत्री अशी गोष्ट नाही की तिथे तुम्ही विकसित करता तर एक प्रकारे तुमच्या माध्यमातून मैत्री प्रवाहित होते.
यू हॅव सम सेन्स ऑफ मैत्री एज अ ट्रान्सपर्सनल ऑर सुप्रपर्सनल फोर्स.
तुम्ही एक प्रकारे तिथे मैत्री अशा प्रकारे अनुभवता जी एक प्रकारे तुमच्या व्यक्ती असण्याच्या किंवा पार वैयक्तिक झालेली ती तुम्ही अनुभवता.
यू आर सॉर्ट ऑफ ट्यूनिंग इन टू दॅट.
आणि एक प्रकारे त्या मैत्रीमध्ये तुम्ही मिळून जाता.
And in a sense then it becomes bodhicitta, at least to some extent.
आणि काही अंशापर्यंत ती गोष्ट मग बोधिचित्त बनते.
So you're experiencing no longer an individual sending, so to speak, maitri to another individual. You're experiencing maitri just flowing.
तर इथे मग तुम्ही असा अनुभव घेत नाही की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मैत्री पाठवत आहे तर मैत्रीचा प्रवाह तुम्ही अनुभवता.
So one would expect somebody being ordained to have some sense of this, some experience of this.
आणि म्हणून जो लोक व्यक्ती दीक्षित होतोय अशी असा व्यक्ती करून आपण ही अपेक्षा करतो की त्याच्या त्याला याचा काही ना काही अनुभव असेल.
That's the spark of the transcendental that we often talk about.
आणि हीच ती गोष्ट आहे ज्याला आपण नेहमीच लोकोत्तराचा स्पर्श म्हटलेला आहे किंवा ठिणगी म्हटलेला आहे ती ही बाब आहे.
In this context, that will be experienced as a sense of maitri as something more than mine.
आणि ह्या विशिष्ट बाबीमध्ये मैत्रीचा मग तिथे तो असा अनुभव घेईल की जी केवळ स्वतःपुरती नसेल तर स्वतःच्या पलीकडची असेल.
Of course, one needs to be clear, it's not anybody else's either.
परंतु ही गोष्ट सुद्धा स्पष्ट असली पाहिजे की ही कुणाच्या दुसऱ्याची आहे असं पण त्याचा अर्थ नाही.
But yes, one would really expect somebody who's being ordained to have some definite sense of this and be consciously working to deepen and further it.
आणि म्हणून जो ज्याची दीक्षा होणार आहे त्याला निश्चित स्वरूपाचा याचा काही ना काही अनुभव असला पाहिजे आणि त्याला तो अधिक सखोल करू शकला पाहिजे पुढे घेऊन जाऊ शकला.
प्रॅक्टिकली स्पीकिंग दॅट वुड रिझल्ट इन द फिलिंग ऑर द सेन्स दॅट यू आर सर्व्हिंग समथिंग बिगर दॅन युअरसेल्फ.
आणि म्हणून मग त्याचा अगदी व्यवहारिक अर्थ असा होईल की तुम्हाला असं वाटायला सुरुवात होतं की तुम्ही अशा गोष्टीची सेवा करत आहात जी गोष्ट तुमच्यापेक्षा कितीतरी मोठी आहे.
And especially if you're joining the order, that you're joining with other dhammacharis and dhammacharinis to serve the dhamma.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही संघामध्ये दाखल होता त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतर धम्मचारी किंवा धम्मचारिणींसोबत धम्माची सेवा करण्यासाठी दाखल होता.
And to serve it in terms of the Tri Ratna community's project.
आणि त्रत्न संघाचा जो काही प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून अशा प्रकारची सेवा करण्यासाठी तुम्ही दाखल होता.
So you expect people to have that very positive spirit at least to some degree.
आणि म्हणून हे अतिशय विधायक असं जे चैतन्य आहे ते थोड्या प्रमाणात का होईना थोड्या अंशाने का होईना त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे.
And you expect them to have a very positive sense that they were their duty was to the Dhamma.
आणि एक प्रकारे त्यांच्यामध्ये हा एक सेम भाव असतो की जणू काही त्यांचं कर्तव्य जे आहे ते धम्मासाठी आहे.
सो दॅट्स पॉझिटिव्ह इमोशन.
आणि यालाच सकारात्मक भावना म्हटलंय.
इट्स व्हेरी सिंपल टू सी व्हॉट इट मीन्स एट द मोस्ट बेसिक लेव्हल.
आणि अगदी सर्वसाधारण अर्थाने याचा काय अर्थ होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे.
इट मीन्स डेव्हलपिंग एथिकल responsibility and sense.
याचा अर्थ आहे की नैतिक दृष्टिकोनातून विकसित होणं, तशा प्रकारचा भाव विकसित करणं.
It means working with your mental states to make them more positive.
याचा अर्थ तुमच्या मानसिक अवस्थेवर काम करणं आणि त्यांना अधिकाधिक सकारात्मक बनवणं, विधायक बनवणं.
But at the level of effective going for refuge, it means increasingly cultivating and experiencing Maitri as something beyond self.
आणि जेव्हा दीक्षेच्या अर्थाने याचा आपण विचार करतो, तेव्हा अशा प्रकारची मैत्रीचा अनुभव आपण तिथे अनुभवण्याचा प्रयत्न करतो जो स्वच्या पलीकडे आहे.
In this sense, Maitri, because Maitri Bhavana is actually a Vipassana practice.
आणि इथे मग हा मैत्री विकास जी साधना आहे ती प्रत्यक्ष विपसना साधना बनते.
Because if you're experiencing Maitri properly, there's no self.
कारण याचा अर्थ असा होतो की मग खरोखरच जर तुम्ही मैत्रीचा अनुभव योग्य तऱ्हेने घेत असाल तर तिथे स्व असत नाही.
Or less and less self-clinging.
किंवा अधिकाधिक स्वासक्ती कमी होत आहे.
So then let's move on to the aspect of dhammic receptivity.
आता इथून आपण आध्यात्मिक धार्मिक ग्रहणशीलता जी आहे त्याच्याकडे येऊया.
What this essentially means is a responsiveness to the progressive trend in conditionality.
तर याचा इथे अर्थ होतो की ह्या संस्कारितेमध्ये विकसित होण्याची जी बाब आहे तिला तुम्ही प्रतिसाद देता, विकसित होण्याची जी प्रक्रिया आहे तिला तुम्ही प्रतिसाद देता.
It means a responsiveness to the Dhamma Niyama.
याचा अर्थ असा आहे की धम्म नियमांना प्रतिसाद देणं.
It means a responsiveness to the values that come from that.
आणि याच्यातून येणारे जे काही मूल्य आहेत त्या मूल्यांना प्रतिसाद देणं.
It means responding to ethical virtue, whether in yourself or other people.
जे काही नैतिक गुण आहेत मग ते तुमच्यामध्ये असोत किंवा बाहेर असोत त्यांना, इतरांमध्ये असोत त्यांना प्रतिसाद देणं.
So if you've really got dhammic receptivity, when you see somebody do something good, you feel it.
आणि जर तुमच्याकडे खरंच धार्मिक ग्रहणशीलता असेल तर एखाद्याने जर चांगलं केलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी वाटतं.
यु नो, फॉर इन्स्टन्स, व्हेन यू सी समबडी डू समथिंग दॅट इज अ लिटल बिट सेल्फ सॅक्रिफायसिंग, यू फील वेल मूव्ड.
आणि जेव्हा कोणीतरी एखादी गोष्ट अगदी निस्वार्थपणे करताना दिसतो, काहीतरी त्याग केल्यासारखा दिसतो, तेव्हा तुम्ही सद्गतीत होता, तुम्हाला काहीतरी वाटतं.
आय वॉज थिंकिंग दॅट अबाउट माय जिप्सी फ्रेंड्स.
मी माझ्या जिप्सी मित्रांबद्दल ही गोष्ट विचार करतो.
इट्स नॉट बीन अ ऑल इझी फॉर देम टू सेट अप दॅट स्कूल इन नॉर्दर्न हंगरी.
आणि उत्तर हंगेरीमध्ये तशा प्रकारची शाळा निर्माण स्थापन करणं त्यांच्यासाठी अजिबात शक्य नव्हतं, अवघड होतं फार.
The government is dominated by something worse than Shiv Sena.
आणि ते एक प्रकारे तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ते या प्रकारे जो काही लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत होता, इथे शिवसेना जशी दाबेल त्याच्याही पेक्षा भयंकर.
दिस ओपन हॉस्टिलिटी फ्रॉम द व्हाईट पीपल.
अतिशय भयंकर प्रकारचा अत्याचार गोऱ्या लोकांकडून होता.
अँड द जिप्सीज देमसेल्व्स आर नॉट रियली व्हेरी ओपन टू एज्युकेशन.
आणि जिप्सी स्वतः हे शिक्षणासाठी तेवढे खुले नव्हते.
बट दे हैव रियली गिव्हन देमसेल्व्स टू दॅट वर्क.
परंतु ह्या कामासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं.
And I sometimes feel moved to tears by seeing what they're doing.
आणि कधी कधी मी एवढा सद्गतीत होतो त्यांचं काम बघून की माझ्या डोळ्यात अश्रू येतात.
So dhammic receptivity means being able to be moved to tears by people's noble actions.
आणि म्हणून लोकांची जी काही श्रेष्ठ कृती आहे ती बघून जणू काही आपण एक प्रकारे अशा प्रकारच्या सद्गतीत आणि अश्रूपूर्ण बाबीकडे येतो, तशा प्रकारे त्याला प्रतिसाद देतो, म्हणजे धार्मिक ग्रहणशीलता आहे.
And when you see people who are in really skillful, subtle states of mind, you feel moved. You feel drawn to them.
अशा प्रकारचे लोक आपण अनुभवतो ज्यांचं मन अगदी सूक्ष्म झालेलं आहे, तरल झालेलं आहे, त्यांना बघून आपण अगदी सद्गतीत होतो, त्यांच्याकडे आकर्षिले जातो.
When you hear the Dhamma spoken truly, you feel moved.
आणि म्हणून धम्म जेव्हा सत्य अर्थाने सांगितला जातो तेव्हा तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता.
I can see even here where I'm talking about these things, some of you are moved, maybe all of you are moved.
आता जेव्हा मी इथे बोलत आहे तेव्हा सुद्धा तुमच्यापैकी काही लोक किंवा कदाचित सगळेचे सगळे त्याच्याकडे आकर्षित होता.
Because just to think about this is something really stirring.
कारण केवळ याच्याबद्दल विचार करणं सुद्धा तो आपल्यामध्ये काहीतरी हलचल काय म्हणतो हालचाल करतो, हलवून टाकतो.
And when you see an image of the Buddha, you feel something.
जेव्हा तुम्ही बुद्धाची प्रतिमा बघता तुम्हाला काही ना काही वाटतं.
That's dhammic receptivity.
आणि हेच धार्मिक ग्रहणशीलता.
It's a capacity to respond to value.
मूल्यांना प्रतिसाद देण्याची ही क्षमता आहे.
But whenever you see anything that embodies the higher trend in reality,
you're moved.
आणि जेव्हा जेव्हा कोणती अशी गोष्ट तुम्ही पाहता जी जी सत्यतेची उच्चतम गोष्ट दर्शविते त्या गोष्टीला बघून तुम्ही सद्गतीत होता हेलावून जाता.
Internally also when you act skillfully you feel moved.
स्वतः आतमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही सकारात्मक वागता तेव्हा तुम्ही हेलावता.
You feel the positive punya.
तुम्हाला एक सकारात्मक पुण्य जे आहे त्याचा अनुभव घेता.
So yes, it's necessary to develop this capacity to respond.
आणि म्हणूनच अशा प्रकारचा प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
Actually in India people are good in this way.
भारतामध्ये लोक या दृष्टिकोनातून चांगले आहेत.
Sometimes a bit too good, they'll respond to almost anything.
कधी कधी ते एवढे चांगले की कशाला पण प्रतिसाद देतात.
Paint a stone orange and they'll feel moved by it.
Yes, एका दगडाला शेंदूर फासा लगेच त्यांना सद्गतीत झाल्यासारखं वाटेल.
So there's a very dangerous sort of fine line between that receptivity and superstition.
आणि म्हणून अशा प्रकार अशी ग्रहणशीलता आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फारच बारीक रेष आहे.
But in a way, even superstition is a sort of distorted receptivity.
तुम्ही असं पण म्हणू शकता की अंधश्रद्धा जी आहे ती विकृत स्वरूपाची ग्रहणशीलता आहे.
And I really noticed the difference between that capacity here and in the West.
आणि निश्चितच अशा प्रकारची ही जी क्षमता आहे तिला आणि पश्चिम मधल्या क्षमतेला निश्चितच जे फरक आहे तो मी अनुभवलेला आहे पाहिलेला.
On the whole, people are much less likely to fall into superstition.
Here.
Not in India. He's very naughty.
इंग्लंडमधले लोक जे आहेत ते अंधश्रद्धेमध्ये पडण्याची शक्यता कमी असते.
But they're also much less likely to respond to values.
परंतु त्याचबरोबर मूल्यांना प्रतिसाद देणं सुद्धा त्यांना थोडस शक्य होत नाही.
They're much more likely to be cynical.
Cynical. विचित्र. तर थोडस ते अधिक विचित्र असल्यासारखे आहेत.
You don't even have a word for it.
त्याच्याबाबतीत अशी आहे की त्याला शब्द सुद्धा सापडत नाही.
But it's a sort of thing you'd see the Buddha sitting there and you say, I wonder what he eats all day. You see the Buddha image and you say, how does he get his food?
मग कदाचित अशा प्रकारचा तो विचार करणारे लोक असतील की बुद्धाची मूर्ती बघितल्यानंतर ते विचार करतील की यांना जेवण कसं मिळेल.
Or something like that, something dismissive.
अशी एखादी गोष्ट की जिला तुम्ही नाकारताय अशा स्वरूपाची ती बाब.
So yes, in the West there's a much stronger tendency to dismiss values.
आणि अशा प्रकारे मूल्यांना नाकारण्याची फार मोठी प्रवृत्ती पश्चिमेमध्ये असलेली पाहायला मिळते.
So you've got two extremes, if you like.
So एक प्रकारची दोन टोकं असलेली आपल्याला पाहायला मिळतात.
But it's really necessary to recognize this capacity to respond and to develop it.
आणि म्हणूनच हे एक प्रकारे प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे तिला ओळखणं आणि त्याला विकसित करणं महत्वाची बाब आहे.
Usually we're just driven by our likes and dislikes.
सर्वसाधारणपणे आपण एखाद्या गोष्टीकडे ती आवडते किंवा आवडत नाही म्हणून प्रतिसाद देत असतो.
Just I like this, it's pleasant for me. I don't like that, it's unpleasant for me.
ही गोष्ट मला आवडते म्हणून मी त्याच्याकडे आकर्षित होतो. ही गोष्ट मला आवडत नाही.
So we avoid high value if it's painful to us.
आणि जर उच्च मूल्य जी आहेत जी तर आपल्याला वेदना देणारी असतील तर त्यांना आपण टाळतो.
But developing dharmic receptivity means consciously cultivating this capacity to respond to value.
आणि म्हणूनच धार्मिक ग्रहणशीलतेचा अर्थ होतो की सातत्याने अशा प्रकारच्या मूल्यांना प्रतिसाद देण्याची आपली जी क्षमता आहे तिला विकसित करत
राहणं
आणि त्याला अधिकाधिक सूक्ष्म बनवणं अधिकाधिक शुद्ध बनवणं.
दिस रिअली इज द फॅकल्टी ऑफ आवर डेव्हलपमेंट.
आणि निश्चितच आपल्या विकासासाठी अतिशय महत्वाचं हे अंग आहे.
दिस इज श्रद्धा. This ultimately is prajna.
आणि अंतिमतः ती प्रज्ञा आहे.
It's this faculty that we're working with in our dharmic lives.
आणि हे असं अंग आहे की जे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्याच्यावर आपण काम करत असतो.
So if we're not really aware of it, it's very difficult for us to develop ourselves.
आणि जर याच्याबद्दलच आपण जागृत नसू तर स्वतःला विकसित करणं फार कठीण आहे.
Of course, puja and so forth all appeals to that faculty.
आणि निश्चितच पूजा किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या ह्या अंगाचाच एक भाग आहे.
But genuine communication appeals to that faculty.
परंतु त्याचबरोबर जे खऱ्या अर्थाचा संपर्क आहे तो सुद्धा या अंगामध्ये
येतो. Our response to our friends, our deep response to our friends is part of that faculty.
आपला अतिशय सखोल असा जो प्रतिसाद आहे आपल्या मित्राला तो सुद्धा या अंगाचाच एक भाग आहे.
Our response to nature and to art is part of that faculty.
आपला जो निसर्गाला आणि कलेला जो प्रतिसाद आहे तो सुद्धा या अंगाचा भाग आहे.
Our response to noble and inspiring example is part of that faculty.
आणि जे श्रेष्ठ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे त्यांना सुद्धा प्रतिसाद देणं ह्या अंगाचा भाग आहे.
So we need to consciously develop that capacity.
आणि म्हणून अगदी जाणीवपूर्वक ह्या क्षमतेला आपण विकसित करत राहिलं पाहिजे.
And yes, in the first stages of people's involvement with the Dhamma, we need to get them some experience of that faculty at work.
आणि म्हणून जेव्हा लोक आपल्याला आपल्याकडे सुरुवातीला येतात तेव्हा ह्या अंगाचा काही ना हे अंग काही ना काही काम करतंय याचा काही अनुभव आपल्याला त्यांना देता आला पाहिजे.
And then we need to help them to understand how to take that further.
आणि त्याचबरोबर त्यांना आपल्याला हे सुद्धा समजून देता आलं पाहिजे की ह्या गोष्टीला ते पुढे कसं घेऊन जाऊ शकतात.
By the time they come to be ordained, they should be able to respond to that faculty, to the values, and give themselves to them.
आणि म्हणून दीक्षेच्या अवस्थेपर्यंत येईपर्यंत त्यांच्यामध्ये ही गोष्ट विकसित झालेली असली पाहिजे की जेणेकरून ते मुलांना प्रतिसाद देऊ शकतील आणि स्वतःला त्याच्यासाठी समर्पित करू शकतील.
So it's not just me standing here appreciating value.
तर असं होत नाही की मी इथे आहे आणि मी केवळ मूल्यांचा प्रशंसा करतोय.
इट्स दॅट व्हॅल्यू वर्किंग थ्रू मी.
एका अर्थाने ते जे मूल्य आहे ते माझ्या माध्यमातून काम करतात.
So when I see the Buddha, so to speak, works through me.
आणि म्हणून जेव्हा मी बुद्धाला पाहतो तेव्हा बुद्ध माझ्या माध्यमातून काम करतात.
When I see beauty works through me.
आणि म्हणून जेव्हा मी सौंदर्य सुंदरता पाहतो तेव्हा ती सुंदरता माझ्या माध्यमातून काम करते.
When I see noble action, it works through me.
आणि म्हणून जेव्हा श्रेष्ठ कार्य मी पाहतो तेव्हा ते कार्य माझ्या माध्यमातून काम करते.
So dhammic receptivity at this level, at the level of ordination, means the ability to give yourself to the ideal.
आणि इथे मग आध्यात्मिक ग्रहणशीलतेचा दीक्षेच्या अर्थाने जो अर्थ होतो दीक्षेच्या स्तरावर जो अर्थ होतो तो अर्थ असा होतो की तुमच्या आदर्शासाठी स्वतःला देऊन टाकणं.
Setting aside your own interests, you give yourself to the Buddha, Dhamma and Sangha.
स्वतःचे जे काही इंटरेस्ट आहेत रुची आहेत त्याला तुम्ही बाजूला ठेवता आणि स्वतःला तुम्ही बुद्ध धम्म संघासाठी देऊन टाकता.
And again, you serve them.
आणि तुम्ही एक प्रकारे त्यांची सेवा करता.
So one would expect to see something of that ability at that level in people being ordained.
आणि जेव्हा लोकांच्या ते दीक्षेला येतात तेव्हा अशा लोकांमध्ये अशा प्रकारच्या क्षमतेचा काही ना काही अभिव्यक्ती आपल्याला त्यांच्यामध्ये पाहता आली पाहिजे.
Of course, to begin with, we also need to be training people in just sitting.
निश्चितच लोकांना आपण केवळ बसण्यामध्ये सुद्धा प्रशिक्षित केलं पाहिजे.
It's an odd thing to do because in a way you can't train them to do nothing.
अर्थात ही गोष्ट जरा विचित्र आहे कारण एखाद्या माणसाला काहीच न करण्यासाठी प्रशिक्षित करणं अवघड काम आहे.
But you're encouraging them just to sit doing nothing.
परंतु तुम्ही त्यांना प्रेरित करता केवळ बसण्यासाठी आणि काहीच न करण्यासाठी.
Just to be aware of what's there.
आणि जे काही तिथे आहे त्याच्याप्रती जागृत होण्यासाठी.
Not constantly to try force to push.
केवळ सातत्याने तिथे जागृतीसाठी स्वतःवर शक्ती लावण्यासाठी किंवा जोर लावण्यासाठी प्रयत्न करत नाही.
Most people never do nothing.
बऱ्याचदा लोक काहीच न करणं करत नाही.
What they mean by doing nothing is doing useless things.
तर काहीच न करण्याचा अर्थ असा ते घेतात की एक प्रकारे मूर्खतापूर्ण गोष्टी करणं किंवा चुकीच्या गोष्टी करणं.
So much time goes in chit chat.
कितीतरी वेळ केवळ बडबड करण्यात जातो.
Good Buddha, is it?
बडबड.
Just first chatting about. Okay. About nothing. Oh right, God Buddha's gossip. Yeah. Never mind. Whatever. that's what you know. They just waste time chattering.
तर केवळ लोक बडबड करण्यातच वेळ वाया घालवतात.
Or reading the newspaper for why?
आणि केवळ पेपर वाचून बसतात का?
You know, finding out what Shah Rukh Khan is doing or whatever.
शाहरुख खान काय करतो हे शोधून
हु कॅटरीना कैफ इज डेटिंग नाउ.
आता कॅटरीना कैफ कुणासोबत आहे ते
The only one I know. Because I don't look at the film they do things like you do.
But she's from England.
Ah, that must be it. Anyway, that's gossip. Whatever. Yeah, you know what I mean. You just useless things.
It's okay,
you know, but if you don't ever just sit doing nothing, well, you're not really experiencing the depths of yourself.
खरं तर जर तुम्ही बसून काहीच न करण्याचा अनुभव घेत नसाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला सखोलात्मक अनुभवतच नाही.
So it's really important that people are sort of trained in this from the start and shown the importance of it.
आणि म्हणून लोकांना अगदी सुरुवातीपासूनच याच्यासाठी प्रशिक्षित करणं आणि ही गोष्ट किती महत्वाची आहे हे सांगणं गरजेचं आहे.
But by the time they're ordained, they should be able to sit doing nothing and to experience something beyond themselves.
आणि म्हणून जेव्हा ते दीक्षेच्या जवळ येतील तोपर्यंत त्यांना केवळ काहीच न करता बसण्याचा अनुभव असेल. And the last part?
Experiencing something beyond themselves.
आणि त्यांच्या पलीकडे जे काही आहे त्याचा ते काही ना काही अनुभव घेतील.
So then we come to dharmic death.
त्याच्यानंतर धार्मिक मृत्यूकडे आपण येतो.
Of course, this marks the real transition from the karmic to the dharmic.
आता खरं तर ही गोष्ट एक प्रकारे कर्मनियमाकडून धर्मनियमाकडे जी वाटचाल आहे त्याला दर्शवते.
But you can't make that transition at that level unless you've been engaging with dharmic death very early on.
आणि या स्तरावर मग अशा प्रकारचं जे काही परिवर्तन आहे तुम्ही तोपर्यंत दर्शवू शकत नाही, दाखवू शकत नाही जर त्याच्यावर अगोदरपासूनच तुम्ही काम करत नसाल.
From the very first moment you come across the Dhamma, one needs to be learning about this perspective on reality.
आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही धम्माच्या अगदी सुरुवातीला संपर्कात येता अगदी त्या क्षणापासूनच धम्माचं हे जे काही विशेष अंग आहे त्याच्याविषयी तुम्ही शिकत राहिला पाहिजे, शिकला पाहिजे.
People need to be learning about Pratityasamuppada.
लोकांनी प्रतित्यसमुप्पाद शिकला पाहिजे.
They need to be learning about the lakshanas.
ते लक्षण शिकले पाहिजेत.
Maybe they even need to be learning about shunyata, but that depends on the circumstances.
आणि निश्चितच ते शून्यतेविषयी सुद्धा शिकले पाहिजेत, अर्थात हे शिकणं त्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
They need to be learning about the reactive and creative trends within conditionality.
आणि एक प्रकारे ह्या संस्कारितेमध्ये सृजनात्मक आणि प्रतिक्रियात्मक जो जे काही भाग आहे तो काय आहे तो शिकले पाहिजे.
They need to be learning about the five niyams.
त्याचबरोबर ते पाच नियम सुद्धा शिकले पाहिजे.
So yes, they need to have this knowledge.
हे ज्ञान त्यांना पाहिजे.
Very early on, they need to catch the flavor of the Dhamma.
आणि अगदी सुरुवातीला धम्माची ही जी चव आहे, स्वाद आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे.
Otherwise, what people get is merely social, political आंबेडकरिझम.
नाहीतर काय होईल की जो काही सामाजिक राजकीय आंबेडकरवाद आहे तोच केवळ लोकांना मिळेल.
That is not बाबासाहेब's message.
आणि हा काही बाबासाहेबांचा संदेश नाही.
His message is that all of that transformation is based upon Dhamma.
आणि त्यांचा संदेश काय तर हा आहे की सगळ्या प्रकारचं जे परिवर्तन आहे ते केवळ धर्मावर अवलंबून आहे.
So few Buddhists in India today actually have this perspective.
खरं तर कितीतरी बौद्ध जे आज भारतामध्ये आहेत त्यांना हा
फार
कमी लोक आहेत असे की ज्यांना हा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे.
सो आय ऑलवेज से दॅट व्हेन पीपल कम अलॉंग देयर शुड बी अ लिटल बिट ऑफ मिर्ची विथ द धम्मा.
म्हणून मी कधी कधी असं म्हणतो की जेव्हा लोक आपल्याकडे येतील तेव्हा थोडी धम्माची मिरची त्यांना लागली पाहिजे.
सो द धम्मा शुड हॅव सम बाईट.
आणि धम्माने एक प्रकारे त्यांचा चावा घेतला पाहिजे.
दे शुड सी द स्वीट स्माइल ऑफ द धम्मा.
धम्माचं त्यांना स्मित दिसलं पाहिजे.
दे शुड ऑल्सो सी द टीथ.
त्याचबरोबर धम्माचे दात सुद्धा त्यांना दिसले.
They should feel those teeth biting them.
आणि त्यांना अनुभव आला पाहिजे की हे दात त्यांना चावतायत.
So that's this dharmic death dimension.
आणि धार्मिक मृत्यूचं हे एक अंग आहे, आयाम आहे.
And people need to be reflecting on this not just in theory but in the terms of their life.
आणि केवळ सिद्धांत म्हणून लोकांनी त्याच्याविषयी चिंतन केलं पाहिजे असं नाही तर जीवनाच्या स्वरूपात सुद्धा चिंतन केलं पाहिजे.
Don't worry, Chandrashil, a little bit further to go.
Okay.
So I'm very aware. I need to be. Somebody needs to be. So yes, there need to be knowledge about the lakshanas. They also need to be reflecting on them in terms of experience.
आणि म्हणून लक्षणांचं ज्ञान असणं पण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अनुभवाच्या दृष्टिकोनातून त्याच्याविषयी चिंतन असणं पण आवश्यक आहे.
So for instance, they need to be I've suggested using those five facts that everybody should reflect upon.
आणि म्हणूनच इथे जे पाच जे काही सत्य आहेत किंवा वस्तुस्थिती आहेत त्याच्याविषयी प्रत्येकाने चिंतन करावं असं मी सांगितलेलं आहे.
The Buddha mentions this in the Upajapana Sutta in Anguttara Nikaya.
तर अंगुत्तर निकायाच्या उपजपना जे सूत्र आहे त्याच्यामध्ये बुद्धांनी ही गोष्ट सांगितलेली आहे.
The Buddha says whether one is a man, woman or a man, lay or monastic, there are five facts one should often reflect on.
तर बुद्ध असं म्हणतात की स्त्री असो पुरुष असो तो गृहस्थी असो परियोजित असो प्रत्येकाने ह्या पाच वस्तुस्थितीवर चिंतन केलं पाहिजे.
First of all, I am subject to aging, I will grow old.
मी म्हातारा होणार आहे.
And in some of our cases, I will grow older.
आणि आपल्यापैकी काही लोकांच्या बाबतीत मी अधिक म्हातारा होणार आहे.
I am subject to illness, I will get sick.
तर मी आजारी पडण्याचा विषय आहे आणि मी आजारी पडणार आहे.
I am subject to death, I will die.
आणि मी मरणाचा विषय आहे आणि मी मरेन.
I must be parted from whatever I love and is dear to me.
आणि जी गोष्ट मला प्रिय आहे आणि जी गोष्ट मला आवडते त्या प्रत्येक गोष्टीपासून मी दूर जाणारच.
I am the owner of my actions, my karma.
मी माझ्या कर्माचा स्वामी आहे.
I am the heir to my actions.
मी माझ्या कर्माचा वारस आहे.
Actions are the womb from which I have sprung.
माझे कर्म ते तो गर्भ आहे ज्याच्यातून मी जन्माला आलेलो आहे.
Actions are my companions.
कर्म हे माझे सोबती आहे.
And actions are my protection.
आणि कर्मच माझं रक्षण आहे.
Whatever I do for good or for evil, for skill or unskill, that I will inherit.
आणि जे काही मी करेल चांगलं किंवा वाईट कुशल किंवा अकुशल तीच गोष्ट मला प्राप्त होणार आहे.
If people are reflecting on this, they'll be more and more convinced of the need for dhamma life.
आणि लोक जर याच्याविषयी खरंच अधिकाधिक चिंतन करू लागले तर त्यांना मग धम्म जीवनाची गरज जी आहे ती वाटायला लागेल.
And they'll more and more easily see what ordination means.
आणि जेवढं अधिक हे त्याच्याविषयी चिंतन करतील तेवढं अधिक मग धम्म दीक्षा काय आहे हे त्यांना समजायला लागेल.
If they don't have this dimension, the order is simply a social group.
आणि जर हे हा आयाम नसेल हा अंग हे अंग जर नसेल तर संघ आपला केवळ एक सामाजिक गट बनेल.
And it's just promotion in this particular group.
आणि मग ह्या सामाजिक गटामध्ये प्रत्येक गोष्ट एक प्रकारचे प्रमोशन बनेल बढती बनेल.
If people really see this and understand it and reflect on it, they'll see the need for commitment.
आणि जर खरंच लोक याच्याविषयी विचार करू लागले अधिक चिंतन करू लागले तर तेव्हा त्यांना बांधिलकीची गरज लक्षात येईल.
So, yes, people need to be engaging with these things before they're ordained.
आणि म्हणूनच त्यांच्या दीक्षेच्या अगोदरच लोक याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे.
My experience is that people have a much greater capacity to engage with them than we think.
आणि ह्या गोष्ट मला असं वाटतं की लोकांची ह्या गोष्टींसोबत सहभागी होण्याची क्षमता आपल्याला जेवढं वाटतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
For many people it's a great relief to find that these issues are being dealt with.
कितीतरी लोकांसाठी अगदी हायसी वाटणारी ही गोष्ट आहे की जेव्हा त्यांना कळतं की हे जे मुद्दे आहेत त्याच्याविषयी आपण विचार करतो.
Because they are all around us. We know about death. It's all around us.
कारण ही सगळ्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते सातत्याने आपल्या अवतीभोवती असतात. मृत्यू आपल्या अवतीभोवती आहे आपल्याला ते माहिती आहे.
So at last people are talking about this and helping us to engage with it.
आणि म्हणून ही गोष्ट अशी आहे की जिच्याविषयी आपण अंतिमता बोललं पाहिजे आणि त्याच्याविषयी लोकांना आपण मदत केली पाहिजे.
Without it, the dhamma just doesn't have much meaning.
आणि हे जर नसेल तर धम्माला मग खऱ्या अर्थाचा काहीच अर्थ राहत नाही.
An ordination is just a promotion.
आणि मग दीक्षा केवळ बढती बनते.
So when you are ordained, you are committing yourself to practicing dhammic death.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही दीक्षित होता तेव्हा तुम्ही धार्मिक मृत्यूचं आचरण करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होता.
You're committing yourself to a daily regular practice of dhammic death.
आणि एक प्रकारे नित्य जीवनामध्ये धार्मिक मृत्यूच्या आचरणासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता.
Of course we've got particular practices that do this.
निश्चितच ही गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे विशेष स्वरूपाचे सराव आहेत.
But yes, we need to help the people who we're ordaining to find a way of practicing dhammic death that works for them on a daily basis.
आणि ज्या लोकांची आपण दीक्षा करणार आहोत त्या लोकांना आपल्याला मदत केली पाहिजे की त्यांना ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांच्या नित्याच्या जीवनामध्ये धार्मिक मृत्यूचं आचरण ते करू शकतील.
We're going to say more about this later on.
ह्याच्याविषयी आपण अधिक पुढे अधिक बोलणार आहोत.
But this is part of our responsibility as preceptors is to help people to find a way of practicing at this level.
आणि ह्या स्तरावर लोकांना त्यांच्या जीवनामध्ये ही गोष्ट आचरणात आणावी यासाठी आपल्याला मदत करणं आचार्य म्हणून गरजेचं आहे.
And to bring them to a point of committing themselves to a certain way of practicing this.
आणि निश्चितच ह्या अवस्थेपर्यंत त्यांना आणणं की जिथे ते त्या विशिष्ट पद्धतीने ही बाब आचरण करतील याच्यासाठी प्रतिज्ञाबद्ध करणं.
So then we come on to spiritual rebirth, dharmic rebirth.
त्याच्यानंतर आपण धार्मिक पुनर्जन्माकडे येतो.
And this, of course, is the counterpart of dharmic death.
आणि निश्चितच धार्मिक मृत्यूच्या ही अगदी विरोधी गोष्ट आहे.
Dharmic rebirth without dharmic death is simply eternalism. It's believing in a god.
तर धार्मिक पुनर्जन्म जर धार्मिक मृत्यूशिवाय असेल तर तो एक प्रकारचा शाश्वतवाद होईल, देवाला मानणं होईल.
Dharmic death without dharmic rebirth is nihilism.
आणि केवळ धार्मिक मृत्यू धार्मिक पुनर्जन्माशिवाय उच्छेदवाद ठरेल.
This is the big difference between Buddhism and all other religion.
आणि हाच इतर जो धर्म आहे आणि बौद्ध धर्मामध्ये फार मोठा फरक आहे.
We don't worship gods because we know that even those images of the Buddha are impermanent.
We don't
worship the Buddha as a god because we know that the Buddha too is empty.
तर बुद्धाला आपण देवासारखं पूजत नाही कारण आपल्याला माहिती आहे की बुद्धाची जी प्रतिमा आहे ती स्वतः एक प्रकारे शून्य आहे.
But we know that emptiness is not just nothingness.
आणि हे पण आपल्याला माहिती आहे की शून्यता म्हणजे काहीच नसणं नाहीये.
So at ordination you really begin to cultivate this level in a very committed way.
आणि म्हणून दीक्षेच्या वेळेस ह्या गोष्टीची सुरुवात अगदी प्रतिज्ञाबद्ध पद्धतीने तुम्ही करत असता.
You do that especially by contemplating images or experiences that represent that level.
आणि मग इथे तुम्ही अशा प्रकारच्या प्रतिमांना किंवा अशा प्रकारच्या अनुभवांना जे अनुभव या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्यावर तुम्ही चिंतन करायला सुरुवात करता.
With dharmic death you die to the sense of yourself as a separate permanent entity.
आणि धार्मिक मृत्यूमध्ये काय करता तर तुम्ही स्वतः एक वेगळे काहीतरी असा स्व आहे त्याचा तुम्ही मृत्यू करत असता.
With dharmic rebirth you're reborn to the dharmic flow.
आणि धार्मिक पुनर्जन्मामध्ये तुम्ही जो काही धर्माचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये पुनर्जन्मित होता.
Which leads on to Buddhahood.
जो प्रवाह तुम्हाला बुद्धत्वाकडे घेऊन जातो.
So yes, you make this a daily part of your meditation practice.
आणि तुमच्या नित्याच्या ध्यान सरावाचा तुम्ही हे हा भाग बनवता, अंग बनवता.
This is your job as preceptors, our job as preceptors.
आणि हेच आपलं प्रिसेप्टर म्हणून काम आहे.
And we're at ordination introducing people to a practice of dharmic death and rebirth.
आणि म्हणून दीक्षेच्या वेळेस अशा प्रकारचे एक सराव विधी आपण त्यांना दाखवून देतो ज्याच्यामध्ये धार्मिक मृत्यू आणि धार्मिक पुनर्जन्म असेल.
But you can't just suddenly be introduced to that.
परंतु अचानकपणे ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी तुमची ओळख करून दिली जाऊ शकत नाही.
You need to have a growing sense of connection with the Dhamma. Dharmic trend in reality from very early on in your involvement.
आणि म्हणून जे काही सत्यतेचं धार्मिक अंग आहे त्याच्याबद्दलचा काही ना काही अनुभव अगदी सुरुवातीपासूनच तुम्हाला असणं गरजेचं आहे.
For most people, it's the image of the Buddha that will represent that dharmic rebirth.
आणि अनेक लोकांसाठी बुद्धाची प्रतिमाच धार्मिक पुनर्जन्माचं अंग दर्शवेल.
So we need to be introducing people to the Buddha very early on in their involvement.
आणि म्हणून जेव्हा लोक आपल्याकडे अगदी सुरुवातीलाच येतात आधी तेव्हापासूनच आपण बुद्धाची ओळख त्यांना करून दिली पाहिजे.
That doesn't mean just the image of the Buddha.
केवळ बौद्ध त्याचा अर्थ असा नाही की केवळ बुद्धाच्या प्रतिमेची ओळख करून दिली पाहिजे.
But really understanding who is the Buddha.
परंतु बुद्ध कोण आहेत याचे खऱ्या अर्थाने समज दिली पाहिजे.
Knowing about his life.
त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेणं.
Going on pilgrimage is very important, I think.
तीर्थाटनाला जाणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
You're really lucky in India because you live in the land of the Buddha.
तुम्ही फारच भाग्यशाली आहात कारण तुम्ही बुद्धाच्या भूमीत राहता.
And without too much difficulty you can go to the places he was at.
आणि ज्या ठिकाणी बुद्ध होते त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही अडचणीशिवाय सहज जाऊ शकता.
And that strengthens your sense of him as a human being.
आणि म्हणून एक प्रकारे एक मनुष्य मात्र म्हणून ते कसे होते याचा तुम्ही काही अनुभव घेऊ शकता.
But at the same time you need to be helping people to connect with the Buddha as having gone beyond being a human being.
आणि त्याचबरोबर लोकांना तुम्हाला हा पण अनुभव देता आला पाहिजे जिथे बुद्ध केवळ मनुष्य नाही तर मनुष्याच्या पलीकडे गेलेले आहेत हा सुद्धा अनुभव देता.
They need to get some sense of the qualities of the Buddha beyond our ordinary experience.
आपला जो सर्वसाधारण अनुभव आहे त्याच्या पलीकडे बुद्धाचे गुण जातात याचा अनुभव आपल्याला त्यांना देता आला पाहिजे.
If you are introducing people to the Buddha in this way, they will gradually go for refuge to him.
आणि जर या पद्धतीने आपण बुद्धाची मग लोकांना ओळख करून देऊ शकलो तर निश्चितच हळूहळू ते बुद्धाला शरण जातील.
You can't go for refuge to the Buddha if you don't know who the Buddha is.
जर बुद्ध कोण आहेत हे जर माहित नसेल तर तुम्ही बुद्धाला शरण जाऊ शकत
नाही. You'll only go for refuge to the Buddha as you understand him.
किंवा मग ज्या पद्धतीने तुम्ही बुद्धाला समजलेला आहे किंवा त्याच पद्धतीने मग बुद्धाला तुम्ही शरण जा.
That may not actually be the Buddha.
परंतु कदाचित मग ते बुद्ध बुद्ध असणार नाही.
Of course, there must always be a sense that the Buddha is more than you can understand.
खरं तर अशा प्रकारचा सातत्याने एक भाव असला पाहिजे की बुद्ध जेवढे आपल्याला समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त.
I remember Bhante saying that he thought that before you could imagine the Buddha, you had to realize that the Buddha was not present.
आणि म्हणते मला आठवतं की असं म्हणाले होते की जर तुम्हाला बुद्धांना बुद्धांची कल्पना करायची असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की बुद्ध तिथं नाहीये.
I find this very powerful at Bodhgaya.
ही गोष्ट मला फारच सशक्तपणे मी अनुभवली बुद्धगयेमध्ये.
Because you're sort of aware of the Buddha so much because it's the place where he gained enlightenment.
खरं तर तिथे तुम्ही बुद्धाबद्दल अधिक जागृत असता कारण ते ठिकाण आहे जिथे बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालेला आहे.
But of course in a way he's not there.
परंतु एका अर्थाने ते तिथे नाहीये.
He's entered parinirvana. He's not present.
ते परिनिर्वाणामध्ये गेलेले आहेत आणि ते तिथे अस्तित्वात नाहीये.
For me that's very powerful at the Vajrasana.
खरं तर ही गोष्ट मला अधिक शक्तिशाली वज्रासनाच्या तिथे अनुभवायला आली.
You've got the Bodhi tree.
ती बोधी वृक्ष आहे.
And then under the Bodhi tree there's that Ashokan slab.
आणि अशोकाने जे काय म्हणतो वर्षी ठेवलेली आहे ती तिथे आहे.
But no Buddha.
परंतु बुद्ध नाही.
And so you've got the strong sense of the presence of the Buddha and of the Buddha's absence.
तिथे एक प्रकारे बुद्धाचं फार मोठं अस्तित्व तुम्हाला जाणवतं परंतु बुद्ध तिथे अस्तित्वात सुद्धा नाहीये.
And in a strange way there's something about the Buddha that's present in that absence and presence.
तर बुद्धाच्या बाबतीत ही फारच मजेशीर बाब अशी आहे की बुद्धाच्या अनुपस्थितीतच बुद्धाचं अस्तित्व आहे.
I think the strongest experience I've had in my life have been sitting there looking at that Vajrasana.
खरं तर तिथे बसून वज्रासनाकडे अशा प्रकारे पाहत राहणं माझ्या जीवनाचा सर्वात मोठा अनुभव आहे.
Realizing there's something I cannot understand.
मला हे त्यावेळेस लक्षात आलं की ही गोष्ट अशी आहे जी मी अजिबात समजू शकत नाही.
And in that sense of something I cannot understand, there is the Buddha.
आणि अशा प्रकारचं भावना की मला हे काहीतरी असं आहे जे मी समजू शकत नाही तिथेच बुद्ध आहे.
So when you're ordained, there should be something of the sense of the mystery of the Buddha.
आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही दीक्षेपर्यंत येता तेव्हा बुद्धाच्या बाबतीचे हे जे काही रहस्य आहे गुढता आहे त्याचा काही अनुभव तुम्हाला पाहिजे.
Yes, you should know about his historical existence.
निश्चितच त्यांचं जो काही ऐतिहासिक स्वरूपात अस्तित्वात असणं जे आहे ते माहित पाहिजे.
In terms of the Trikaya doctrine, that's the Nirmanakaya.
त्रिकायाची जी काही शिकवण आहे त्याच्या संदर्भात ही हे जी काय आहे ती निर्माण काय आहे.
You should know about his qualities.
निश्चितच त्यांच्या गुणांबद्दल आपल्याला माहित पाहिजे.
In terms of the Trikaya doctrine, that's Sambhogakaya.
आणि त्यांच्या गुणांबद्दल ही जी बाब आहे ती संभोग काय आहे.
But there should be some sense of something that you cannot understand.
परंतु त्याचबरोबर त्यांच्याबद्दल असं काहीतरी आहे की जे आपण समजू शकत नाही.
Some sense of the Dhammakaya.
तर इथे काही ना काही धर्मकायाचा अनुभव पाहिजे.
Some sense of a mystery that's completely beyond our human understanding.
तर एक मानवी जी काही समज आहे त्याच्या पलीकडे जाणारे जे काही रहस्य आहे ते आहे.
It's beyond our understanding, but it's felt.
जरी ते आपल्या समजेच्या पलीकडे असलं तरी त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो.
It's felt with that dhammic receptivity at a very very subtle level.
आणि धार्मिक ग्रहणशीलतेमध्ये ह्या बाबीचा अगदी सूक्ष्म अर्थाने आपण अनुभव घेतो.
So those who are being ordained should have some sense of the Buddha in this way.
आणि म्हणून जे लोक दीक्षित होत आहेत त्यांना या पद्धतीने बुद्धाचा काही ना काही अनुभव पाहिजे.
And our job is to help them to work with that sense.
आणि आपलं काम आहे की हा जो अनुभव आहे त्या अनुभवासाठी त्यांच्यासोबत काम करणं.
So it becomes more and more a living presence.
जेणेकरून बुद्ध
yes.
बुद्ध अधिकाधिक त्यांच्यासाठी एक जिवंत अस्तित्व असल्यासारखं बनतील.
So that the Buddha is more and more with them all the time.
जेणेकरून बुद्ध त्यांच्यासाठी सातत्याने अधिकाधिक राहतील.
So I hope this gives you an idea of these five aspects at all levels.
मला अशी आशा आहे की प्रत्येक स्तरावर ह्या पाचही अंगांविषयी मी काही कल्पना तुम्हाला दिलेली आहे.
And what I've been particularly trying to emphasize is they need to be present at the most elementary levels.
अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांचं असणं किती गरजेचं आहे ही गोष्ट मी सांगितलेली आहे.
They need to be present then because that's the basis for their presence later on.
ते तिथे असणं आवश्यक आहे कारण त्याच आधारावर नंतर ते जिथे अस्तित्वात राहणार आहे त्याच आधारावर तिथे ते अस्तित्वात येऊ शकतात.
But I hope you've got an idea of what they will look like at the level of effective going for refuge.
परंतु त्याचबरोबर मी ही सुद्धा तुम्हाला कल्पना दिलेली आहे की या गोष्टी मग परिणामकारक शरणागमाच्या स्तरावर कशा असू शकतात.
That gives us an idea of what we're doing in the ordination ceremony.
आणि एक प्रकारे दीक्षेच्या समारंभामध्ये आपण काय करतो याची सुद्धा याच्यातून कल्पना येते.
But what that means is they need to be present in you.
परंतु याचा मग खऱ्या अर्थाने काय अर्थ होतो तर ही गोष्ट आपल्या स्वतःमध्ये अस्तित्वात पाहिजे.
You can only notice them in others if they're present in you.
तुम्ही इतरांमध्ये तेव्हाच ती लक्षात घेऊ शकता जेव्हा ती तुमच्यामध्ये अस्तित्वात असेल.
So I hope this gives us the basis now for looking at the ordination ceremony.
आणि याच्यातून मग प्रत्यक्ष दीक्षा समारंभाला बघण्याचा एक प्रकारे आधार आपल्याला मिळतो.
We can see then what you need to be doing to prepare people.
आणि मग लोकांना तयार करण्याच्या अर्थाने तुम्ही काय करू शकता ही गोष्ट आपण बघू शकतो.
What you need to have in your mind and your awareness when you're ordaining.
जेव्हा कुणाची तुम्ही दीक्षा करता तेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये तुमच्या मनामध्ये काय असावं त्या ती गोष्ट आपल्याला समजते.
And how you work with people after ordination.
आणि मग दीक्षेच्या नंतर त्या लोकांसोबत तुम्ही कसं काम करू शकता याची सुद्धा कल्पना त्यातून येते.
एव्हरीथिंग वी हॅव टॉक्ड अबाउट इज देअर इन द सेरेमनी.
जी गोष्ट आता आपण बोलत आहोत ती प्रत्येक गोष्ट त्या समारंभामध्ये आहे.
इट्स सॉर्ट ऑफ कंडेन्स्ड इन द सेरेमनी.
एक प्रकारे ती काय म्हणतात त्याला त्या सगळ्या विधीमध्ये एकत्र आणलेली आहे सामावलेली आहे.
इट्स लाईक समथिंग दॅट सॉर्ट ऑफ कंडेन्स्ड डाऊन. It's all present in the ceremony.
एक प्रकारे ती त्या संपूर्ण विधीमध्ये एकत्र आणलेली आहे आणि गोठवलेली आहे.
And then it unfolds at a new level thereafter.
आणि मग तिथून पुढे ती अगदी वेगळ्या स्तरावर उघडत जाते खुलत जाते.
थँक्यू व्हेरी मच यशस्वी गौरव.